करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समरथं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुपः स्वामी स्वरूपाङ्कितः स्थानान्वचनानुभूतिपथिकः साक्षी स्वयं कापडी कार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम्। हरि हरि। आज अनुषंगिक साधनेचं केंद्र आहे स्वरूपानंदांनी काही निवडक साधकांना साधारणपणाने 1951 ते 1963 अशा 12 वर्षाच्या काळामध्ये 8 ते 10 व्यक्तींना पाठवलेली ही पत्र आहेत। या 63 सालपर्यंत पाठवलेल्या पत्रांमध्ये काही पत्र ही त्याच्या नंतरच्या काळातली देखील आहेत, अगदी 68 सालातली अशी। आज आपण जी साधना घेणार आहोत ते तसं 68 साली लिहिलेलं पत्र आहे। स्वरूपानंदांनी त्यांनी पाठवलेल्या पत्रांचा संग्रह प्रकाशित करण्यासाठी म्हणून स्वरूपानंद सेवा मंडळाला संमती दिली आणि स्वरूपानंद सेवा मंडळाने हे काम स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांच्याकडे सोपवलं। त्याप्रमाणे सर्व साधकांना पत्र लिहून आवाहन करण्यात आलं, त्याला अतिशय अत्यल्प प्रतिसाद मिळाला की स्वामीजींची जर आपल्याकडे पत्र असतील तर अशी पत्र रूप वाङ्मय गोळा करून त्याच पुस्तक व्हावं, त्याचा एक ग्रंथ व्हावा। ते स्वरूपानंदांना सांगितल्यानंतर त्यांनी हा पत्रांचा संग्रह काढून मंडळाकडे दिला, सत्यदेवानंदांकडे दिला। त्यांनी पाठवलेली ही जी पत्र होती त्याची एक स्थळप्रत ते स्वतःकडे ठेवत राहिले होते, त्यामुळं मोजकी अशी पत्र स्वरूपानंदांनीच काढून सत्यदेवानंदांना दिली, त्यांनी त्याचं संपादन केलं। अशा प्रकारे या ग्रंथाचा इतिहास आहे। याच्यामध्ये काही प्रकरणं केलेली आहेत, कर्मयोग सिद्धी, सगुण उपासना, तत्वज्ञान प्रबोधन, श्री संत सद्गुरु भजन महिमा आणि सांप्रदायिक सन्मार्ग प्रकाश व प्रासंगिक बोध सुधा, अशा प्रकारचे 5 विषय आणि त्या विषयानुसार या पत्रांचं वर्गीकरण केलं आणि त्या त्या विषयाखाली तशी पत्र एकत्रित रीतीने संपादित करून छापली गेली. आपण आज जी साधना करणार आहोत ते सांप्रदायिक सन्मार्ग प्रकाश या विषयाखाली संपादित झालेलं असं पत्र आहे. खरं म्हणजे हे पत्र मी याच्या आधीही कधी घेतलेलं आहे. पत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो. जन्म मृत्यूचे बंधन त्यासी कारण देहाभिमान आत्माची मी आनंद घन प्रत्ययो आला. आता होणार ते होये नाका जाणार ते जाये नाका तुटली मनातील आशंका जन्म मृत्यूची. सांडोनी अभिमान स्थूलाचा भावधरी अंतराचा अभाव करुनी सर्वांचा गगन पाही. स्थूल इंद्रियांमधून युक्तीने एकवटी मन अंतराकाशी नेऊन स्थिर करी. दृढ कर देहाभिमाना सोडू जाता सोडवेना अंतरी वळवोनिया मना गगन दावी. द्रष्टा आत्मा दृश्य गगन आणिक काही नुरावे भान तया गगनाहुनी सूक्ष्म आपण जाणीव रूपे. तिये जाणीवे माझी मन सोहम भावे होता लीन सच्चिदानंद श्रीहरी दर्शन घडे नित्य. मग स्थूल सूक्ष्म आघवे पहावे ते हरिमयची व्हावे ऐसी अवस्था स्वभावे प्राप्त होय. अशा प्रकारचं हे पत्र आहे. आपण काय करणार आहोत ते मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगतो. म्हणजे त्या क्रमाने मी सांगेन तेव्हा तुमच्या लक्षात येईल आपण नक्की याच्यावर कशी साधना करणार आहोत. आपल्या देहाभिमानामुळे जन्म मृत्यूच्या बंधनामध्ये आपण सापडलेले आहोत. याच्यावर आपण सुरुवातीला एक 3-4 मिनिटं चिंतन करणार आहोत. आपल्या ठिकाणी प्रथम देहाभिमान निश्चित आहे. देहाभिमानामध्ये रूपाचा अभिमान, जातीचा अभिमान, कुळाचा अभिमान, सत्तेचा अभिमान, संपत्तीचा अभिमान, विद्वत्तेचा अभिमान अशा प्रकारचे अनेक अभिमान येतात. तसंच आपली मुलं, घर, दार, संपत्ती, ऐश्वर याचा अभिमान देखील मुळात देहाभिमानच असतो. माझचा अभिमान देखील मी मुळच असतो. अशा प्रकारे आपल्याला हे सगळे अभिमान जे आहेत तर ते जन्म मृत्यूच्या बंधनासाठी कारण आहेत असं म्हटलेलं आहे. याच्यावर आपल्याला चिंतन करायचं आहे. प्रथम आपल्यापाशी असे अभिमान आहेत व्यर्थ असे, त्यामुळे आपण जन्म आणि मृत्यू याच्या फेऱ्यात सापडतो. आत्माची मी आनंद घन प्रत्ययो आला, त्याच्यानंतर आपण आनंद घन, आनंद आनंद वर्ग आनंद घन अशा गणिती भाषेत जर बोललं तर पूर्ण आनंद स्वरूप आत्माच आपण आहोत. अविनाशी, नित्य, चैतन्य रूप, जाणीव रूप, आनंद रूप असा आत्मा आपण आहोत. देहाभिमान जर बाजूला गेला तर आपण आत्मा आहोत याचा प्रत्यय येतो. आपण याचं चिंतन करणार आहोत. हे चिंतन झाल्यानंतर आपण सद्गुरु स्मरण करणार आहोत. ते कुठे या पत्रात लिहिलेलं नाहीये, पण साधनेच्या प्रारंभी म्हणून सद्गुरु स्मरण करणार आहोत. सद्गुरु स्मरणानंतर आपण निर्विचार राहण्याचा अभ्यास करणार आहोत. विचाररहित राहणं, भूतकाल देखील नाही आणि भविष्यकाल देखील नाही. आपल्या ठिकाणी येणाऱ्या सगळ्या वृत्तींचं वर्गीकरण भूतकाळातली स्मृती किंवा भविष्यकाळातलं प्लॅनिंग एवढंच असतं, बाकी काहीही नाही. मग ते विषयासंबंधी, विकारासंबंधी, घरादारासंबंधी, तरी देखील स्मृतीजन्य विकार भूतकाळातले अथवा भविष्यकाळातला एखादा विचार आपण भूत आणि भविष्य याच्या विचारात सापडायचं नाही अशा प्रकारे 5 मिनिटं बसणार आहोत. आणि त्यानंतर आपण श्वासावर लक्ष देणार आहोत निर्विचार. आणि नंतर सोहमचे दीर्घ श्वास नाभीस्थानापासून ब्रह्मरंध्रापर्यंत तसे दीर्घ असे 5-6 श्वास आपण घेणार आहोत. ते जे म्हणतात स्थूल इंद्रियांमधून युक्तीने एकवटी मन, हे मन स्थूल इंद्रियांमधून युक्तीने एकवटण्यासाठी म्हणून आपण हे सर्व करणार आहोत आणि मग सोहमचे श्वास घेणार आहोत. अंतराकाशी नेऊन स्थिर करी, मग एका श्वासाबरोबर आपण चिदाकाशामध्ये परमात्म्याशी तदाकार व्हायला जाऊ आणि त्यानंतर मात्र तो श्वास तिथं रोधून धरू. आणि नंतर श्वास रोधून धरण्याचा भाव जरी सोडला तरी आपण चिदाकाशातच आहोत, परमात्म्याशी तदाकार होऊन असा भाव धरू. आणि थांबून राहू, मग श्वासावर सोहम करणं बंद होईल. आपण चिदाकाशामध्ये परमात्म स्वरूप आपण अशा भावनेने थांबू. काही काळ आपल्याला ते जमेल आणि मग एखादा विचार परत उठायला सुरुवात होईल. त्याकरता मगाशी केलेला अभ्यास उपयोगी येईल. जो जो विचार उठेल तर तो विचार करायचाच नाही असा आपण निश्चय करू, त्याला प्रतिसाद द्यायचाच नाही काही झालं तरी. एवढंच नव्हे तर इतकं सावध राहायचं की विचार उठतोय म्हटलं की ओढून टाकायचा. अशा वेळेला आपण द्रष्टा, साक्षी, आत्मरूप आणि विचार काहीही नाही अशी स्थिती निर्माण होते, निर्विचारता निर्माण होते. या अशा स्थितीनंतर मग मी तुम्हाला ही स्थिती गाठल्यानंतर त्याच्या पुढे काय करायचं हे त्या वेळेला सांगेन. आपण सर्वांनी शांतपणे डोळे मिटून आणि चिंतन करायचं आहे असं की मुळात आपल्या ठिकाणी दृढतर देहाभिमान आहे हे समजून घेणं. आपला चटकन अपमान होतो. आपल्याला जर कोणी विचारलं नाही तर वाईट वाटतं, आपण त्याचा बदला घेण्याचा विचार करतो. हे सगळी देहाभिमानाची लक्षणं आहेत. आपल्याबद्दल उणा शब्द आपल्याला अजिबात चालत नाही, आपण संतापून जातो, देहाभिमानाचं लक्षण आहे. प्रत्येकाला आपले स्वतःचे वैयक्तिक प्रसंग माहितीत अशा दृढ देहाभिमानाचं प्रगटीकरण झाल्याचे आणि त्यामुळं आपण क्रमाने दुःख अथवा खेद अनुभवला आणि अजूनच देहबंधनामध्ये सापडलो. मी तुम्हाला 3-4 मिनिटं देतो, तुम्ही चिंतन करा. तेच तुमच्या जन्म मृत्यूचं कारण आहे असं स्वामीजी म्हणत आहे. हा देहाभिमान आपल्याला टाकायचा आहे असा चिंतनाचा शेवट असला पाहिजे. आपल्या देहाभिमानामुळे झालेले झगडे, मनस्ताप, दुःख, बंधन देहाभिमानापोटी निर्माण झालेल्या वासना, कामना, जन्मबंधन हा देहाभिमान टाकून दिला, सोडून दिला, तर देह अर्थात देह, मन, बुद्धी ज्या आनंद घन अशा जाणीवेवर आधारित आहे, तिच्या अधिष्ठानावर आहे, त्याचा प्रत्यय येतो. देहाच्या बुडाशी असणारी चेतना, प्रेरणा अधिष्ठान अचानक सापडत. आपण आनंद घन आत्मा, शुद्ध जाणीव स्वरूप, सत्ता मात्र, अविनाशी, म्हणून भयरहित, दुःखरहित, अविनाशी म्हणून क्षयरहित, सुख स्वरूप, आनंद स्वरूप असं आपल्या आत्मस्वरूपाचं चिंतन 2-3 मिनिटं आपण करू. आत्माची मी आनंद घन असं चिंतन आपण करतो आहोत. अशा चिंतनाने आपल्या चित्तवृत्ती सहज प्रसन्न शांत आणि ध्यानासाठी योग्य अशा होतात. आता ध्यानाची साधना करण्यापूर्वी स्थूल इंद्रियांमधून युक्तीनी मन एकवटून चिदाकाशात स्थिर करण्यासाठी म्हणून पूर्व तयारी आपण सद्गुरु स्मरण करणार आहोत. आपल्याला आवडतं आपल्या सद्गुरूंचं रूप आपण डोळ्यासमोर आणू. अनुग्रहाच्या वेळचे सद्गुरु ब्रह्मा पदाशी समरस झालेले आनंद रूप परम सुख प्रदान करण्याचं सामर्थ्य आणि कळवळा या दोन्ही गोष्टी असणारे उदार केवळ ज्ञानस्वरूप सद्गुरूंच्या चरणांवर आपण आपलं मस्तक टेकवतो आहोत. ते आपल्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवत आहेत अशी भावना करू, असं दृश्य पाहू, अनुभवू. मोठ्या भक्तिभावाने त्यांच्या समोर आपण ध्यानाला बसलेले आहोत. नुसते निर्विचार बसू. चिदाकाशात लक्ष लक्षात ठेवा. विचारच उठू द्यायचा नाहीये. एखादा सूक्ष्म विचार तरंग उठला तर लगेच घालून टाका निर्धाराने, आणि विचाररहित व्हा. तुम्हाला लक्षात येईल की विचार उठू द्यायचा नाही असं ठरवलं तर विचार उठत नाही, मात्र श्वासाचं येणं जाणं प्रकर्षाने समजतं. तेही विचाररहितच पहा. जो पाहणारा आहे विचाररहितता आहे हे पाहणारा, आणि ज्याला श्वास समजत आहे तो हा परमात्म स्वरूप आहे, सोहम बोधानी युक्त आहे आणि पाहतो आहे. म्हणून सोहम बोधामध्ये राहून श्वासावर लक्ष द्या. विचार मात्र कोणताच नाही. सोहम बोधामध्ये राहूनच सोहमचे नाभी स्थानापासून ब्रह्मरंध्रापर्यंत लक्ष ठेवत सो क्षण दोन क्षण चार क्षण थांबायचं, परमात्म स्वरूप होऊन आणि हम असं म्हणत श्वास सोडायचा. असे सघोष सोहमचे श्वास घ्यायचे आहेत. आता एक शेवटचा सो असं म्हणत श्वास घ्यायचा, चिदाकाशात स्थिरता राखायची, सगळं वायुमंडल चिदाकाशामध्ये स्थिर होऊन जाईल. तुम्ही परमात्म स्वरूपात राहाल आणि श्वास रोधूनच धरा. रोधलेल्या श्वासाबरोबर तुम्ही चिदाकाशात परमात्म भावनेने थांबून राहा. आणि तुम्ही थांबून राहा, श्वास हळूहळू जसा सुटायचा तसा सुटेल, तो जसा सुटेल तसा सोडा देखील. स्थूल इंद्रियांमधून युक्तीने एकवटी मन अंतराकाशी नेऊन स्थिर करी. आता तुम्ही अंतराकाशामध्ये चिदाकाशामध्ये तुमचं मन स्थिर केलं म्हणजे नाहीस केलं. मनरहित परमात्म भाव आता श्वास नैसर्गिक गतीने चालतील, तुम्ही त्याच्याकडे पाहू देखील नका. सोहम बंद श्वासावरच तुम्ही चिदाकाशात सोहम भावने मनरहित विचाररहित सोहम स्थिती. विचार उठू देऊ नका. सोहम स्थितीत राहा. थोडाही विचार तरंग उठला तरी सोडून द्या. बारीकातला बारीक तरंग ताबडतोब त्याग करा. तुम्ही आत्मरूप सच्चिदानंद स्वरूप मनरहित चिदाकाशामध्ये स्थित सावध सावधानतेने विचाराचा त्याग विचाररहित स्थिती निर्माण होईल तीही वेगळेपणाने बघा पाहत रहा विचाररहित स्थिती आहे तुम्ही आत्मरूप आहात कुठलेला विचार ताबडतोब झटका विचाररहित व्हा तुम्ही आत्मरूप आहात द्रष्टा आहात विचाररहित स्थिती पाहत आहात विचार उठतो त्याच क्षणाला तो सोडून द्या तुम्ही विचाररहित व्हाल ही विचाररहित स्थिती आत्मरूप असलेले तुम्ही वेगळेपणाने पहा पाहतच राहा आत्मा द्रष्टा दृश्य गगन यावेण काही मुरावे भान तुम्ही आत्मस्वरूप साक्षी समोर गगन म्हणजे विचाररहित वृत्तीरहित स्थिती आकाश विचाराला प्रतिसाद नाही म्हणजे विचाररहित व्हाल. वृत्तीरहित शून्य अंतराकाश पाहणारे तुम्ही द्रष्टा, आत्मा, आत्मरूप, आत्मभान असणारे. आत्मा, द्रष्टा, दृश्य, शून्य, दृश्य म्हणून काहीही नाही, विचार नाहीत, अशा वेळेला सगळं ध्यान हे द्रष्ट्यावर केंद्रित होत. दृश्य काही नाहीच आहे, त्यामुळे सगळं ध्यान द्रष्ट्यापाशी गोळा होऊ दे. आत्म्यापाशी गोळा होऊ देत, तुमच्यापाशी गोळा होऊ देत. जाणीव रूप असे केवळ तुम्ही आता शिल्लक आहात, अविनाशी. चैतन्य स्वरूप आनंद स्वरूप शांत स्वरूप परमात्म्याशी एकरूप. आता मन तुमच्या जाणीवेमध्येच सोहम भावाने लीन झालं. आता केवळ अस्तित्व, शुद्ध अस्तित्व, आनंद, शांत स्थिती. मी देहरहित, जन्म मृत्यु रहित, केवल आनंद स्वरूप, सुख स्वरूप, शांत स्वरूप, आता होणार ते होये ना का, जाणार ते जाये ना का, तुटली मनातील आशंका जन्म मृत्याची, आपण आनंद रूप, हरी रूप, हरिमय, आनंदमय, या ध्यानातून आपल्याला खाली यायचं आहे. खाली येताना असं जाणवेल की आनंद रूप, सुख रूप असलेले आपण आता देहाशी संबंधित आहोत, परिसराशी संबंधित आहोत. सर्व स्थूल सूक्ष्म आघवे पाहता हरिमयची भावे, ऐसी अवस्था स्वभावे प्राप्त होय. आपण आत्मरूप आणि सर्व विश्व परमात्म स्वरूप, ज्या सद्गुरूंच्या कृपेनी आपल्याला अशा ध्यानाचा अनुभव आला, त्या सद्गुरूंना आपण परत एकदा मनश्चक्षून समोर आणू. त्यांच्या चरणांवर लोटांगणी जाऊ. सद्गुरूंवरच्या शरणागतीने हा सोहम भाव टिकवता येतो. हा सोहम भाव राखून तो बिघडू न देता आपल्याला हळूहळू सावध होत डोळे उघडायचे आहेत. हरी 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 हरा. Hari 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 Hari. Bola Pundali Kavarade Hari Vithal. श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरी 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 हरी.
श्रीराम, काही निवेदन आहेत?